ಹಾಕಿ ಮಾಯ್ನ ಬೈರೆ ತೆಂಗನ ಆಟ ದಿನಕ್ಕೆ ದೋಸ್ ದಿನ ಬೈರೆ ನಂಟೇಡಮ್ ಊಟಾನಿ ಟೇಡಮ್ ನೇನ್ ಬೆಲ್ಲರ್ ಪತ್ರಿ ದುಪರಾರ್ ಮಾಡಾಕಿ ಸಬು ಬಜಾ ಬೈ ತೊಲೆ ಡೆಡೆಮ್ ಬಜಾ ಬೈ ತೊಲೆ ಡೆಡೆಮ್ ಊಟಾನಿ ಡೇಸ್ ತಿನ್ ಫಲಿಯಾರ ಓ ಬಜಾರ್ ರಿಂಗ್ನೇನ್ ಗಜಾರ್ ರಿಂಗ್ನೇನ್ ಫಿಲಮ್ ಪಾಳೆ ಕಲ್ಲ ಸಬ್ಬು ಆಯ್ನೇನ್ ಆಯೋ ನಾರ ಠಿಕಾ ಠೈಲಾ ಲಾ ಎರಿಂಗತು ಡೆಕ್ಸಿ ಲಾ ಎರಿಂಗತು ಗಮಲಾ ಲಾ ಎರಿಂಗತು ರುಕು ಲಾ ಎರಿಂಗತು ಮಾಡೆ ಗೋರಿಯಾ ಲಾ ಎರಿಂಗತು ಸಬು ವ್ಯವಸ್ಥಾ ರಿಂಗ್ತು ನೇನ್ ತೇವೆ ಲಾ ಎರಿಂಗತು ದೋಸ್ ಮಂಗಡಾಕೆ ಕೋಡೆ ಟಾ ಲಾ ಎರಿಂಗತು ದೋಸ್ ಟಾ ಲಾ ಎರಿಂಗತು ಪಂಚಾಯತ್ ಟಾ ಲಾ ಎರಿಂಗತು ಸೊಯೆ ಟಾ ಲಾ ಎರಿಂಗತು ಮಾಡೆ ದುಶ ತುನು ಡುತು ರಿನ್ ತೊಲೆ ಡುತು ಉನು ಬಾಡಿ ತೊಲೆ ಡುತು ಮಾ ಸಾ ರಿಲೋಂಗ್ ಮಾಯ ಉಠಾನಿ ಬರಿಯೋಣ ಉನ್ನು ಬ ತಿಲ್ ಫಲೆ ಆಯ್ಲಂಗ್ ಕಿ ಸಬು ತ ಡೇಲೋಂಗ್ ಸಬು ಡೇಂಗನಾರ ಉರ ಆರಿಂಗನ ತಾಪನ ಲಾ ಜುಯ್ಲೋಂಗ್ ಆಫನಾನು ಸಬು ರಿಂಗ ಅಪ್ಸಿಡ್ ಹೋನಾರ ಡೇಲೋಂಗ್ ಲಿಕೆ ಲಿಕೆ ತಿಕೆ ತಿಕೆ ಆರಾಯ್ಲ ಬೇಕ್ಯ ಕೈಲಿ ಖಾಯ್ಬೇಲಿ ಏ ಉಠಾನಿ ಕಿ ಖಾಯ್ತಾ ಇಲ್ಲೇ ಕಾಯ ಸೆ ಲಿಕು ಲಿಕು ತಿಕು ತಿಕು ಸೆ ಆನ್ಸಿ ಗೊರಿ ಆನ್ಸಿ ಮುಕ್ತ ಆನ್ಸಿ ಗಿನ್ನ ಆನ್ಸಿ ಸಬು ಆನ್ಸಿ ಸೆಟಾ ಆಪ ನಮಿಸ ಎತ್ತೈತ ನೆಬಾರ ಆಚೆ ಸೆಟಾ ಫಾಲ್ತೈಬಾರ ಆಚೆ ಚೌಲ್ ಆನ್ಸಿ ಕೆ ಮೆಂಡಾ ಆನ್ಸಿ ಕೆ ಗೊರು ಆನ್ಸಿ ಗೊರು ಆರ್ ಕೆ ಕೇಡಬಲ ಆನ್ಬಾಯಕ ಕೆ ಮುಕ್ತ ಆನ್ಸಿ ಸೆ ನಾಯ್ ಬೈಲೆ ಮೂಸಾ ಗೋಟೆ ದೋಸ್ ಟಾ ಠಿಕಾಯ್ ಬಾಯ್ ಬಾರ ಟಾ ಠಿಕಾಯ್ ಬಾಯ್ ଦୁଇଶହ ଠିକାଇବାଏ ତିନିଶହ ଠିକାଇବାଏ ବାପା ସେଟା ଫତରେ ଲେକିରୁଆ ଫତରେ ଲେକିରୁଆ ବାବୁ ଏଟା ଫତରେ ଲେଖି କରି କହନ୍ତି ଯା ଶାନ୍ତି ପାଲନା ତାନେ ତୁମେ ନେଇସା ଆର କହି ଲେଖି ଆର କାଇଟା
ବୋଲ ରହି କି ଲଡ଼କି ଜବ ଯବାନ ହୋତି ହେ ଉସକୋ ଲଡ଼କି ଜବ लड़की जब जवान होती है उसको एक घर बना के बाहर झोपड़ी जैसे बना के उसमें उसको रहने के लिए बोलते हैं।
झोपड़ी जैसे मतलब चंडी डीएन में रखते हैं क्या पूछो?
चंडी
और फसला चंडी पर
उनको पूछो बाहर जो घर बना के रखते हैं वो घर को क्या बोलते हैं?
बाहर जो घर बना है सिरा के काटा को भाई झोपड़ी बना के उसको रख देते हैं और यही पे रहो बोल के बोलते हैं। सात आठ दिन होने के बाद सात आठ दिन नौ दिन दस दिन से सो जाने के बाद उस लड़की को तीन बार नहा के उसको घर में रखते हैं और उसको पूजा करते हैं। पूजा करने के बाद टीका टुकी लगा के
सब कौन करते हैं? टीका कौन लगाते हैं? नहलाते कौन?
पंडित
पुजारी करता है।
हाँ
पुजारी बाद में आके पूजा करता है, नहा के आते हैं।
हाँ लड़की नहाने के बाद तीन बार लड़की नहाने से वो पुजारी आके उसको टीका टुकी लगा के पूजा करते हैं उस लड़की को। और पूजा करने के बाद उसको बैठाते हैं, वो मंडप जैसे बनाते हैं ना, उसमें बैठा के उसको टीका लगा के जितना भी पैसा देने वाला देते हैं, 100-200 जितना भी
सब आते हैं ना।
हाँ जितना भी गांव के, हाँ बोझी होता है, जितना सारा गांव का लोग है वो सब आते हैं और टीका दे के उसमें रख देते हैं पैसा। वो थाली भी रख, एक छोटा सा थाली रखते हैं उसमें पैसा भर देते हैं और देने वाला वो ताबला बाल्टी
सब भी देता है। हाँ जिसको जो देना है,
जिसको जो देना है, ताबला बर्तन हो या घैला कपड़ा कुछ भी हो वो सब कुछ दे देते हैं उसको। और वो लिख के रखते हैं
कौन क्या दिया?
हाँ कौन क्या दिया उसको लिख के रखना पड़ता
है, कोई?
ना कोई भी लिखने से चलेगा, लिखने वाला वो लिख के रखते हैं। उसके बाद जब भी वो काम होगा किसी के घर में वो भी हाँ वैसे ही देगा रिटर्न।
सुना हम बड़ा